परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामींनी त्यांच्याजवळ आलेल्यांना आत्मानंदाची ओळख करून दिली, खऱ्या आनंदाचा मार्ग दाखवला। प्रत्येकाने आनंदात राहावं अशी त्यांच्या अंतःकरणात तळमळ होती। ते म्हणत, जर कुणी खिन्न असेल, दुःखी असेल, तर माझे त्याच्यावर जास्त लक्ष असते, कारण ज्या अर्थी तो दुःखी आहे त्या अर्थी त्याच्या आनंदाच्या स्वरूपापासून तो दूर गेलेला आहे। तो पुन्हा आनंदात कसा राहील हे मी पाहत असतो। स्वामी नेहमी सद्भक्त ताराताईबद्दल सांगत असत। स्वामी म्हणायचे, आनंदात राहावं अशी तिची प्रकृती नव्हती, पण कट्टाने साधना करून तिने आपली प्रकृती बदलली। आता मला तिच्याकडे बघितलं तरी आनंद वाटतो, कारण ती आता आनंदात राहते। तुम्ही सगळी मुलं मुली साधना करता, स्वामींवर प्रेम करता, स्वतःचं जीवन बदलायचा प्रयत्न करता, याचा मला अभिमान वाटतो। तुम्ही सारे माझं ऐश्वर आहात। मला जर कोणी विचारलं की जीवनात तुम्ही काय मिळवलं, तर मी तुम्हा साऱ्यांकडे बोट दाखवेन आणि सांगेन की यांचं प्रेम मी मिळवलं। एकदा स्वामी बोलता बोलता सांगत होते, काल मध्यरात्री मला झोपेतून जाग आली आणि लक्षात आलं की माझी छाती खूप भरून आलेली आहे। प्रवचन करताना इतकी तळमळ असते की त्यावेळी माझी अशा प्रकारे छाती भरून येते, पण झोपेत असं कसं झालं? पण मग नंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात मी प्रवचन करत होतो, त्यामुळे असं झालं। स्वामींनी प्रत्येकाचं जीवन घडवलं, तळमळीने प्रवचन करून तर घडवलंच, पण घडवलं म्हणजे नेमकं काय केलं? त्यांनी सर्वांवर दैवी प्रेम केलं, प्रत्येकाच्या सुखाशी दुःखाशी ते एकरूप झाले। स्वामी स्वरूपानंदांबद्दल जसे सांगतात की कुणीही त्यांच्या खोलीत प्रवेश करण्याच्या आधी त्यांचे हात जोडलेले असत, तसे स्वामींच्या दारात पाऊल टाकले की त्यांच्या केवळ अस्तित्वातून त्या दैवी प्रेमाचा वर्षाव होत असे। अतिशय आनंदाने ते आलेल्या व्यक्तीचे स्वागत करत असत। त्यांचा तो आनंद असा असे की आलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असे की माझ्यावर त्यांचे इतके प्रेम आहे की मी आल्यामुळे त्यांना आनंद झालेला आहे। मी जेव्हा जेव्हा स्वामींकडे जात असे तेव्हा ते म्हणत असत, प्रश्न विचार। नंतर नंतर स्वामींचे प्रवचन सत्संगाचे श्रवण झाल्यामुळे प्रश्न बरेच कमी झाले होते। एकदा मी अशीच त्यांच्या दर्शनाला गेले असताना म्हणाले, प्रश्न विचार। मी स्वामींना म्हटलं, मला प्रश्न आठवत नाही। त्यावर ते म्हणाले, काहीच प्रश्न नाहीत। बघ बुवा, दोन माणसांना प्रश्न नसतात। एक तर जो ज्ञानी असतो त्याला प्रश्न नसतात, आणि दुसरा असतो मूर्ख, त्याला तर कधीच प्रश्न पडत नाही। या दोनांपैकी तू कोण आहेस ते सांग। खरोखरच आता असे झाले होते की स्वामींना प्रश्न विचारल्यानंतर ते जे उत्तर देत असत, त्यांनी जे जीवन जगायला सांगितलं होतं, ते निश्चितच आनंदाकडे नेणार होतं, तरी देखील ते आचरणात आणायला मात्र आता जन्मजन्म साधना करावी लागणार होती। मला साड्या, दागिने, चांगल्या चांगल्या वस्तू यांची आवड आहे। आवड म्हणण्यापेक्षा हव्यास किंवा कामना हा शब्द योग्य ठरेल, आणि हा तर रजोगुण। एकदा मी स्वामींना म्हटलं, स्वामी माझ्यात रजोगुण इतका प्रबळ आहे, तुम्ही इतकं प्रवचनात सांगता तरी माझी साड्या दागिने यांची आवड काही कमी होत नाही। स्वामी म्हणाले, मनावर संयम तर पाहिजेच। कपाटात 52 साड्या काय करायच्या आहेत, आणि दागिने कधीतरी घालावे। आपली राहणी 4 चौघांसारखी असावी, 4 लोक आपल्याकडे वळून वळून बघतायत असे काही करू नये। पुढे ते म्हणाले, तरी देखील एक लक्षात ठेव, रजोगुण म्हणजे स्वार्थ। आपण जी कर्म करतो त्याच्या हेतूला फार महत्व असतं। सारखाच स्वार्थ साधणं असा जर आपल्या कर्माचा हेतू असेल तर तो रजोगुण आहे असं समजावं। एक दिवस मी स्वामींकडे गेले होते तर स्वामी खूप आनंदाने सांगत होते, निरंजना आज ट्रान्समध्ये गेली, खूप दिवस तिला तळमळ लागून राहिली होती, आज तिच्या भाग्याने तिला ते मिळालं। स्वामींच्या कृपेने अनेक साधकांना उन्मनावस्था प्राप्त झाली होती। खरं सांगायचं तर मला अजून उन्मनावस्थेचा अनुभव आला नव्हता। मी पण मनातून वाट बघत होते की मला पण कधीतरी ट्रान्स मिळेल। स्वामींनी असे सांगितल्यावर मला वाटले, स्वामींची कृपा तर सर्वांवर आहेच, पण निरंजनासारखी तळमळ मला कशी लागेल। दुसराही एक विचार मनात येऊन गेला की मी ट्रान्समध्ये गेलेली नाही हे बहुधा स्वामींच्या लक्षात आलेलं नसेल। त्याची त्यांना आठवण करून द्यावी का? मी स्वामींना म्हटलं, स्वामी मी अजून ट्रान्समध्ये गेले नाही आणि निरंजनासारखी तळमळ पण मला नाही. त्यावर स्वामी म्हणाले, तू जातेस की ट्रान्समध्ये? तू ध्यानाला बसलेल्या वेळी मी तुला पाहिलंय. मी स्वामींना म्हटलं, पण उन्मनावस्थेचा अनुभव मला कळला असता तो मला अनुभव नाही. तेव्हा स्वामी म्हणाले, तू मला एक सांग, तुला उन्मनावस्था पाहिजे का स्वामींचं प्रेम पाहिजे? मी म्हटलं, प्रेम पाहिजे. आज जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की स्वामींकडे प्रेम मागितलं म्हणजे तुमच्या सर्वांच्या रूपाने मला ते मिळालेलंच आहे, यात काही शंका नाही. पण सद्गुरूंचं प्रेम ही इतकी मोठी गोष्ट आहे की ते कळायला सुद्धा खूप काळ अंतरंग साधनाच करावी लागेल. नागपूर आनंद यात्रेच्या वेळी ट्रेन मधून जाताना सर्व मुली एकत्र जमल्या होत्या आणि एकमेकींच्या नकला करून त्यांचं चेष्टा मस्करी करणं चाललं होतं. एक मुलगी एक साधिका कशा बोलतात याची नक्कल करून दाखवत होती. इतक्यात स्वामी तिथे आले आणि म्हणाले, काय चाललंय? एकीने सांगितलं की अमुक अमुक साधिकेची नक्कल चालली आहे. स्वामी एकदम गंभीर झाले आणि म्हणाले, त्यांच्यासारखी घरोघरी केंद्र चालवून दाखवा आणि मग नक्कल करा. एका वर्षी गुरुपौर्णिमेच्या आधी गुरुस्तवनाचा कार्यक्रम चालू होता. साधक गुरुस्तवन करत होते. स्तवन चालू असताना स्वामी अधूनमधून स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोकडे बघत असत. सगळ्यांची गुरुस्तवन झाल्यावर स्वामी म्हणाले, गेले 15 दिवस तुम्ही माझ्यावर स्तुतीचा वर्षाव करत आहात. निंदा पचवणं ही एकवेळ सोपी गोष्ट आहे, पण स्तुती पचवणं अति अवघड. ही जी स्तवनं आहे ती मी सगळी स्वरूपानंदांकडे पाठवून देतो आणि पुन्हा मी मोकळा होऊन जातो. स्वामी एकदा योगसूत्राचं प्रवचन करत होते. विषय खूप अवघड होता. स्मृती परिशुद्धी असा विषय होता. तो विषय स्वामी तळमळीने समजावून सांगत होते. सांगता सांगता ते म्हणाले, समजलं का तुम्हाला? आता माझा कंठशोष होतोय. तुम्हाला ऐकायला फार मजा आहे. तुमचा मला नेहमीच हेवा वाटत आलेला आहे. मला ज्ञानेश्वरी दासबोधाचा अभ्यास करायचा आहे. योगसूत्र ब्रह्मसूत्राचा भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला मात्र नुसतं ऐकायचं, श्रवण करून घरी जायचं, काय चहा बिहा असेल तो प्यायचा. आज आपण जे ऐकलं त्याचं पुण्य मिळालं अशी आपली कल्पना असते. पण लक्षात घ्या, ऐकून पुण्य मिळत नाही, ऐकून मार्ग मिळतो. पुण्य मिळतं आपण होण्यामध्ये. आपण झालो की स्मृती परिशुद्धी झाली. एकदा रविवारी अध्यात्ममंगल धाम मधून ज्ञानेश्वरीच्या प्रवचनानंतर स्वामी माया अपार्टमेंट मध्ये आले. तिथे खालीच एक माणूस त्यांना भेटला आणि सांगू लागला की त्याची दाढ काढायची आहे तर पैसे द्याल का? स्वामीने त्यावेळी पैसे बरोबर घेतले नव्हते, त्यामुळे ते आजूबाजूला बघायला लागले. मी त्यांना विचारलं, स्वामी पैसे हवे आहेत का? स्वामी म्हणाले, हो 15 रुपये दे. मी ते दिले आणि आम्ही सर्वजण स्वामींच्या घरी गेलो. घरी गेल्यावर स्वामी खोलीत गेले आणि प्रथम माझे पैसे त्याने आणून दिले. स्वामींकडून पैसे घ्यावे असे मला वाटेना, कारण त्यांनी ते मदत म्हणून दिले होते. स्वामी पैसे घे असे म्हणत होते आणि मी नको नको म्हणत होते. मी ते पैसे घेतले नाहीत, पण त्यांना ते आवडलं नाही. स्वामी म्हणाले, कमालच आहे, माझ्या पैशाला वेळच नाही की काय असं वाटतं. आजही त्यांचा चेहरा आठवला की वाटतं माझं चुकलंच, मी ते पैसे घ्यायला हवे होते. आणखीन एकदा अशीच गोष्ट घडली. नुकताच आंब्याचा सीझन सुरू झाला होता. स्वामींना आंबा खूप आवडत असे. 20-25 वर्षापूर्वी 350 रुपये म्हणजे तो थोडा महागच होता. मी आंबे नेऊन सल्लाताईंकडे दिले आणि केंद्रात येऊन ध्यानाला बसले. इतक्यात स्वामी तिथे आले आणि म्हणाले, तू आंबे आणलेस, कसे घेतलेस? मी म्हटलं, 350 रुपयांनी घेतले. स्वामी म्हणाले, एवढे महाग का घेतलेस? मी म्हटलं, स्वामी तुम्हाला आवडतात म्हणून घेतले. ते म्हणाले, आवडतात पण एवढे महाग खायचे का? त्यांच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आलं की त्यांना ते आवडलेलं नाही. कितीही आपला भाव असला तरी त्याला विवेकाची जोड पाहिजे हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिलं. स्वामींना ते आवडलं नाही हे पाहून भीतीने माझा आनंद क्षणभर गेल्यासारखा झाला. पण लहान लहान गोष्टीतून त्यांना आम्हाला विवेक शिकवायचा होता. माया अपार्टमेंट्स मध्ये स्वामींच्या खोलीत एकदा सत्संग चालू होता. तिथे एक ज्योतिषी आले होते. त्यांनी स्वामींचा हात बघितला आणि म्हणाले, स्वामी तुम्हाला 100 च्या वर आयुष्य आहे. त्यावर स्वामी तिथे बसलेल्या सगळ्यांना उद्देशून म्हणाले, बघा हे काय म्हणतायत, मला 100 च्या वर आयुष्य आहे. मी 100 वर्ष जगायला तयार आहे, पण तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहणार का सांगा. खेळगडी असेल तर खेळात मजा, तुमच्यात मी रमतो. खरं सांगायचं तर तुमच्या प्रेमावर मी जगतो. तुम्ही माझे खरे सोयरे, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय आठविती विठोबाचे. परमेश्वराकडे जाणारे जे आहेत त्यांच्याशी जे नातं आहे ते खरं नातं आहे. हरि ओम तत्सत.
कशी वाजवली मुरली म्हण.
हरे सावैया कैशी वाजविली मुरली. आहरे सावैया कैशी वाजविली मुरली. तुझ्या मुरलीचे सुरताना विसरले देह भान. तुझ्या मुरलीचे सुरताना विसरले देह भान. घर सोडून धरिले दान वृंदावनी गेले एकैशी वाजविली मुरली. आहरे सावळिया कैशी वाजविली मुरली. मुरली नभे केवळ बाण तिने हरिला माझा प्राण. मुरली नभे केवळ बाण तिने संसार केला दाणा दाण. हृदयी येऊनी संचरली कैशी वाजविली मुरली. आहरे सावळिया कैशी वाजविली मुरली. तुझ्या मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी. तुझ्या मुरलीचा तो ध्वनी अकल्पित पडला कानी. विव्हल झाले अंतकरणी घरधंदा विसरले कैशी वाजविली मुरली. आहरे सावळिया कैशी वाजविली मुरली. एका जनार्दनी मणे गोविंद
जनार्दनी मणे गोविंदा पतित पावना परमानंदा तुझा नामा सामज धंदा वृत्ति तव पदी निवर्तली कैशी वाजविली मुरली अहरे सावळिया कैशी वाजविली मुरली कैशी वाजविली मुरली कैशी वाजविली मुरली
लीना तुझी तब्येत कशी आहे आवाज म्हण
त्रिभंगी देहुडा ठाणा मांडुनिया माये कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे गोविंदु वो माये गोपाळु वो गोविंदु वो माये गोपाळु वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु वो परमानंदु वो कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन सावळे सगुण सकळा सावळे सगुण सकळा सावळे सगुण सकळा जीवांचे जीवन घनानंद मूर्ती पाहता हरपले मन हरपले मन कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला काळ राहिला काळ बाप रखुमा देवी वरू बाप रखुमा देवी मरू विठ्ठलू सकळा विठ्ठलू सकळा कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे वाजवितो आहे वाजवितो आहे
हरी हरी। मला काल नीलाताईंनी एक डायरी आणून दिली बर का, ही 1989 सालची डायरी आहे आणि स्वामीजींनी याच्यामध्ये काही लिहून ठेवलेलं आहे अशी ती डायरी आहे। स्वामीजींनी पहिलं त्याच्यातलं जो लेख लिहिला तो 17 ऑक्टोबर 1989 रोजी लिहिलेला आहे। त्यांच्या 73 वर्धापन दिनाच्या निमित्ताने लिहिलेला तो लेख आहे। त्याच्यात ते म्हणतात की इतक्या हजारो साधक वर्गाच्या प्रेमाला मी पात्र ठरलो ही खरोखर अत्यंत आनंदाची आणि धन्यतेची गोष्ट आहे। मी कृपा म्हणतो ती यालाच होय। जगात गुणी खऱ्या अर्थाने मोठी माणसे ज्ञानी योगी भक्त विरागी निश्चितच आहेत, परंतु एवढ्या मोठ्या साधकांच्या प्रेमाला पात्र झालेला कोणी विरळाच असेल। मला त्यामुळे धन्यता वाटते असं त्यांनी, आणि धन्योहम धन्योहम नित्यम स्वात्मान मनसा वेदनी धन्योहम धन्योहम ब्रह्मानंदो विभाति मे स्पष्टम धन्योहम धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम अशा प्रकारचे दोन श्लोक लिहिलेले आहेत। आणि आतापर्यंत आपल्या हातून जे काम झालं तर ते काम संतांनी सद्गुरूंनी माझ्याकडून करून घेतलं आणि त्यांनी मी पूर्ण तृप्त झालेलो आहे असं म्हटलेलं आहे। तसंच ते म्हणतात की आता थोडस बाजूला व्हायचं आहे, वयाचा विचार करता हे सर्व निसर्गतःच अटळ आहे, त्या दृष्टीने काही गोष्टी 1990 सालात करायचा ठरवल्या आहेत। कुठं अरण्यात जायचं नाही, लोकांपासून लांब ही राहायचं नाही, कारण मला प्रभू भेटला आहे तो तुम्हा सर्वांच्या रूपाने, येथे राहूनच मला थोडा एकांत हवा आहे। अर्थात हे तरी मी कोण ठरवणार, तोच यंत्री व मी केवळ यंत्र, तो जसा नेईल तसा जाईल, माझा अभिमान कासयाचा, तथापि तुम्ही सर्व मंडळी हे समजून घ्या म्हणून सांगितले। 1990 सालात काही बदल घडणार आहेत ते सर्वांच्या चांगल्यासाठीच आहेत। सर्व साधकांचं जीवन व माझं वैयक्तिक जीवन दोन नाहीत, एकच आहे। तुमचा आनंद तोच माझा आनंद। बरे ईश्वर आहे साभिमानी विशेष तुळजा भवानी परी विचार पाहोनी कार्य करणे ही समर्थ युक्ती समोर आहे। असो फार काय सांगावे, तुम्ही सर्व ईश्वराचे दास, तुम्ही धन्य झाला आहात। माझ्या पुरते मात्र तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळी मेळी। जय ज्ञानदेव जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ स्वामी माधवनाथ असं म्हणून त्यांनी सही केलेली आहे 17 ऑक्टोबर 1989। त्याच्यानंतर त्यांनी एक लेख लिहून ठेवलेला आहे, याच्यात काही लेख लिहिलेले आहेत। अर्थात चार एक लेख याच्यामध्ये आहेत आणि मग त्याच्यानंतर 17 जानेवारी या डायरीचं पान आहे, त्याच्यानंतर मधली पानं नाहीयेत आणि 15 मार्च पुढचं पान आहे, मधली पानं कुठेतरी गेलेली आहेत। तिला ही डायरी कशी मिळाली, कुठून मिळाली काही माहिती नाही, पण तिथं मिळाली आणि स्वामींनी लिहिलेलं काही होतं म्हणून तिने घरी नेली असं तिचं म्हणणं। त्याच्या आधी मी थोडी प्रस्तावना अशी करतो की स्वामीजी ज्या माया अपार्टमेंट मधल्या त्यांच्या निवासामध्ये राहत होते त्यापूर्वी ते भागेश्वर निवास मध्ये राहत होते। भागेश्वर निवास मध्ये राहून माया अपार्टमेंट मधला एक ब्लॉक ध्यान मंदिराकरता असा खरेदी मंडळांनी केलेला होता। तो त्यांच्या वयाच्या 68व्या वर्षीची ही घटना आहे आणि त्यांना आपल्या घरून प्रवचनाकरता रविवारी सकाळी माया अपार्टमेंट मध्ये यायचं, तर ते उघड्या अंगाने प्रवचन करायचे, नुसतं उपरण असायचं. थंडी पावसाळ्यामध्ये ते त्यांना तसं कष्टदायक होतं आणि अंतरही अगदी जवळ असल्यामुळे गाडीने येण्याचंही अंतर धड नव्हतं. मागच्याच गल्लीमध्ये ते राहत होते, त्यामुळं त्यांना मंडळांनी असा आग्रह केला की समोरचा जो ब्लॉक आहे जो प्रभूंनी घेतलेला होता, तर तो प्रभूकडून आपण विकत घेऊ, प्रभूला दुसरा ब्लॉक घेऊन देऊ आणि तिथं तुम्ही राहायला यावं. म्हणून तो ब्लॉक मंडळांनी खरेदी केला. स्वामीजी जिथं राहत होते तो, आणि तिथं स्वामीजी राहायला आले. प्रभूला मंडळांनी दुसरा ब्लॉक घेऊन दिला. तिथं राहिल्यामुळं स्वामीजींचं निवास आणि ध्यान मंदिर हे जवळजवळ झाल्यामुळं स्वामीजींच्या कार्याला देखील एक प्रकारे शोभा प्राप्त झाली आणि त्यांच्या मनासारखं ते काम त्यानंतर वाढू शकले. त्याच्यानंतर अध्यात्म मंगल धाम झालं. स्वामीजींना तिथं राहायला जर द्यायचं असेल तर पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये एका व्यक्तीला असा ऍडव्हान्टेज देता येत नाही, कधी एका व्यक्तीला बेनिफिटेड असं दाखवता येत नाही. असं असल्यामुळं ट्रस्टच्या घटनेमध्ये स्वामीजींना कुलगुरू म्हणून नेमण्यात आलं आणि कुलगुरूंची राहण्याची व्यवस्था मंडळ करत आहे अशा यांनी स्वामीजी तिथं राहायला येऊ शकत होते. तशा प्रकारे स्वामीजी तिथं राहायला आले. बाळासाहेब भिडेंनी ही सगळी घटना तयार केलेली होती ट्रस्टची. तसा रेफरन्स या लेखामध्ये आहे. स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर सरलाताईंचं प्रदीर्घ वास्तव्य तिथं झालं, अत्यंत प्रेमाने आनंदाने अशा त्या राहिल्या आणि मग नंतर तो ब्लॉक मंडळाकडे परत आला. त्याबद्दल त्या निवासस्थानाच्या तिथं स्वामीजी राहत असलेली खोली स्वामीजींचं स्मारक म्हणून वापरावी, नीट ठेवावी अशी स्वामीजींची इच्छा अनेकांपाशी स्वामीजींनी बोलून दाखवलेली होती. मी ट्रस्टी मीटिंग मध्ये असं म्हटलं होतं की ते जे दार आहे स्वामीजींच्या घराचं, तर ते थोडं रुंद करू, अजून 3 फुटांनी वाढवू आणि त्याला गच करू, पितळी लाकडी दार करू, म्हणजे आत बाहेरूनच दर्शन घेता येईल एकतर, आणि आत जायला आणि बाहेर यायला असं सोपं सोयीचं होईल. कारण मोठं 6 फुटाचं जर दार असेल तर या सगळ्या गोष्टी सोप्या होतील. त्याप्रमाणे काही मंडळी तिथं आम्ही गेलो आणि मग सर्वांना असं वाटलं की 6 फुटच फक्त ठेवण्याच्याऐवजी सगळी भिंत आपण काढून टाकू आणि तिथं आपण पितळी गज असलेलं असं एक दार करू. हे मी मध्यंतरी प्रमोदिनीला सांगितलं की असं ठरवलं आम्ही आणि तशा प्रकारे काम तिथं सुरू झालंय. तर ती असं म्हणाली की स्वामीजींची तशीच इच्छा होती, स्वामीजीं तिच्यापाशी असं बोललेले होते की आमच्या पश्चात तिथे एक पितळी गज असलेलं असं दार करावं, म्हणजे बाहेरूनही दर्शन घेता येईल, आत चांदीची भांडी उपकरणं अशी सगळी असल्यामुळं तो चांदीचा पाट ज्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज आहेत तो, तर हे सगळं असं किमती असल्यामुळं त्याला भलं मोठं कुलूप लावावं त्या जाळीच्या दाराला असं स्वामीजी तिला म्हणाले ते. आणि एक प्रकारे असं बरं वाटलं की आपण तसाच विचार केलेला होता. प्रमोदिनी मला असं म्हणाली की मी हे पूर्वी तुम्हाला सांगितलेलं होतं खरं म्हणजे त्या याच्यामध्ये ती बोलली तेव्हा, पण मला ते नीटसं स्मरत नाही. एखाद वेळेला तिने सांगितलेलंच कुठंतरी ठसलं असेल आणि त्याप्रमाणे मग ती योजना करताना माझा विचार म्हणून तो बाहेरही पडला असेल. तसं स्वामीजींनी स्वतःनी देखील तिथं काही लिहून ठेवलेलं होतं. त्यानंतर तिथल्या व्यवस्थेबद्दल काय करावं असा प्रश्न आला तेव्हा बेडेकर काका आणि काकू यांनी तिथं राहायला जावं, एक दोन महिन्यांनी त्यांनी दर दोन महिन्यांनी परत घरी जावं आणि मंडळातूनच कोणीतरी तरुण दाम्पत्य तिथं राहायला जावं आणि एक एक महिना प्रत्येकाने आलटून पालटून तिथं राहावं बेडेकर काका नसतील तेव्हा असं सध्या आम्ही ठरवलं. स्वामीजींनी त्यासंबंधीचे विचार लिहून ठेवलेत असं काल निलाताईंनी मला सांगितल्यावर मी तिला म्हणलं बापरे आपण तर आता ठरवलं आणि स्वामीजींनी काय लिहून ठेवले हे काही वेगळं आहे की काय, तर मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. सध्या कुलगुरु म्हणून मला राहायला जो ब्लॉक दिला आहे म्हणून मी ते कुलगुरूंबद्दल सांगितलं, तो मी स्वच्छ नीट नेटका ठेवला आहे. त्यात उत्तम फर्निचर देवघर सुमारे 1 लाख रुपये किमतीचे केले आहे. हे सर्व आमच्याप्रमाणे नीट स्वच्छ आहे तसे राहण्यासाठी येथील तरुण दाम्पत्यांनी प्रत्येकी 1 महिना याप्रमाणे आलटून पालटून राहावे. एक महिना अखेर दुसरे दाम्पत्य राहावयास येईल. त्या 1 महिन्यामध्ये स्वामीजींची कल्पना होती आणि ही 1 महिना राहावं ही मूळ मिलिंददादांनी कल्पना मांडली तेव्हाही असं की तिथं राहायचं आणि तिथूनच 1 महिना सगळं काम करायचं, ऑफिसमध्ये तिथूनच जायचं, तिथूनच तिथंच परत घरी यायचं. 1 महिना अखेर दुसरे दाम्पत्य राहावयास येईल. सर्व दाम्पत्य आपल्या केंद्रातील व तरुण असावीत. येथे सारे काही ठेवले आहे, स्वयंपाकाची भांडी, धन धान्य, फ्रीज, टीव्ही, गीझर, जेवढे राहण्यास आवश्यक तेवढे सारे काही आहे. मात्र ही वास्तू मंदिर समजून स्वच्छ व पवित्र राखावी. आमच्या दोघांच्या पश्चात ही वास्तू मुलाबाळांना अथवा कोणा नातेवाईकांना देऊ नये, ती मंडळाने वरील प्रमाणे वापरावी असं स्वच्छ लिहून ठेवले. मला असं प्रत्येक वेळेला लक्षात आलं स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर जेव्हा जेव्हा आपण एखादा निर्णय घेतोय आणि त्याच्यात कठीणता आहे असं जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा स्वामीजींनी लिहून ठेवलेलं अथवा टेक केलेलं एखादं मॅटर समोर आलं आणि ते आपण निर्णय घेतो आहोत त्याला अनुसरूनच आहे असं लक्षात आलं. तसं हे याबाबत झालं असं मला वाटतं. त्याच्या खाली त्यांनी लिहिले या जागेत आणि एवढं लिहून त्यांनी स्वामी असं लिहिलेलं आहे. या जागेत राहणाऱ्या मंडळींनी सकाळी 6 च्या आत उठावे, 6 च्या आत खाली अंडरलाईन केली. उशिरापर्यंत अंथरुणे पडू नयेत, सर्व अंथरुणे काढून स्वच्छ झाडून उदबत्त्या लावाव्यात. सकाळी 6 ते 8 ध्यान पूजा संध्या नामस्मरण करावे. ही वास्तू अतिशय पवित्र ठेवावी. सायंकाळी सर्व तसेच म्हणजे उदबत्त्या समया लावून स्वस्थ बसून नामस्मरण ध्यान आदी 1/2 तास पर्यंत करावे. कोणत्याही कारणाने 10 च्या पुढे दिवे ठेवू नयेत अथवा टीव्ही लावू नये. 10:30 ते 5:30 एवढी झोप पुरे होते स्वामी असं लिहिलेलं आहे. तसंही आपण माया अपार्टमेंट मध्ये कशा रीतीने आणि काय करणार आहोत हे सर्वांना एकदा एखाद्या कार्यक्रमात सांगायचं होतं, परतही एखाद्या रविवारच्या प्रवचनात मी सांगेन. पण हे जे स्वामीजींनी स्वच्छ लिहून ठेवलेलं आहे त्याचं मला फार विशेष स्वामीजींच्या स्पष्ट स्वभावाला अनुसरूनच हे सगळं त्यांनी लिहून ठेवलं आणि ते नेमकं आत्ता या दरम्यान हातात आलं हे मला विशेष वाटतंय. एक प्रश्न आहे, परमपूजनीय स्वामीजींचे चरणी शिरसाष्टांग नमस्कार. स्वामीजी यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम यामधील परमधाम म्हणजे निर्गुण परमात्मा असे आपल्या आजपर्यंतच्या निरूपणांवरून जाणवले. या परमधामापर्यंत जाण्यासाठी ध्यान प्रक्रियेचे वर्णन सांगितलेत तर तेथे जाण्यासाठी सगुणाच्या आधारे नाही जाता येते ना, तर तेथे जाण्यासाठी सगुणाच्या आधाराने ही आधारे नाही जाता येते ना। ध्यानाचे अव्यय पदाचे वर्णन समजून घेणे अवघड व कधी कधी रुक्ष वाटते। या उलट सगुणाच्या प्रेम भक्तीचे वर्णन करणारे श्लोक जवळचे हवे हवेसे वाटतात, म्हणून हा प्रश्न विचारण्याचे धाडस करत आहे। अव्यय निर्गुण परमात्मा हे परमधाम आहे, तर मग सगुण परमात्मा काय आहे? कृपया मार्गदर्शन करावे ही प्रार्थना। सगुण परमात्मा याचा अर्थ सद्गुरु। मी तरी सगुण परमात्मा सद्गुरूंच्या शिवाय कोणी कधी पाहिला नाही, मी कधीही पाहिला नाही, मी राम पाहिला नाही, मी श्री कृष्ण पाहिले नाहीत। ज्याच्या अंतर्यामी बोध ठासून भरलेला आहे, आपण निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अव्यय अज असा बोध ज्यांच्या अंतर्यामी सामावलेला आहे, अशी व्यक्ती म्हणजे सगुण परमात्मा। तसच मी पंढरीचा पांडुरंग पाहिला तो सगुण परमात्मा अशी माझी खात्री आहे। इथेही हा सगुण परमात्माच आहे, मात्र आपल्या दृष्टीने तो सगुण परमात्मा होतो, कारण त्याच पांडुरंगाला कोणी कोणी जाऊन दगड देखील समजतात, पण माझ्या पुरता तो सगुण परमात्माच आहे। सगुण परमात्मा म्हणजे सद्गुरु, देव म्हणजे सद्गुरु अशी माझी खात्री आहे, कारण सद्गुरु सोडले तर कधीही मी देव पाहिला नाही, कुठलाही देव पाहिला नाही। जरी वर्णन अनेक देवांची असली तरी देखील कोणताही देव असा डोळ्यांनी पाहिलेला नाही। आणि समर्थांनी देखील भूदेव संतासी सदा नमावे असंच म्हटलेलं आहे, किंवा लवावे असंच म्हटलेलं आहे। भूलोकीचे देव बाकीचे देव आहेतच, ते नाहीत असं मी म्हणत नाही, पण त्या ठिकाणी ते देव आहेत अशी कल्पना करून त्यांना नमस्कार करावा लागतो, किंवा श्रद्धेने विचार करावा लागत नाही की ते देव आहेत, आपण जाऊन नमस्कार करतोच। पण जो सगुणाच्या सहवासाचा आनंद आहे, तो आनंद मात्र अशा देवांच्या सानिध्यामध्ये मिळत नाही। तसंच अशा देवांचं जे दर्शन आहे, ते दर्शन आपण जाऊन जोपर्यंत तिथं गाभाऱ्यात असू तोपर्यंतच असत। मात्र हा जो सगुण परमात्मा आहे सद्गुरु नामक, त्याच्याबरोबर आपण बोलू शकतो, चालू शकतो, त्यांना प्रश्न विचारू शकतो, त्यांच्या बरोबर लीला, त्यांच्या लीलेबरोबरच आपल्यालाही त्याचा लाभ होऊ शकतो। आणि हा सगुण परमात्मा जे सांगतो ते मात्र फार महत्वाचं असतं। जसं स्वतः भगवंत आपल्या स्वतःविषयी बोलताना अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन, मी श्रीकृष्ण दिसत असलो तरी देखील, मी अज असलो तरी देखील आणि अव्यय असलो तरी देखील आणि भूतमात्रांमध्ये ईश्वर या नामाने प्रसिद्ध असलो तरी देखील, मी जन्म कसा घेतो हे त्यांनी सांगितलं। मी अज आहे पण जन्माला येतो, पण जन्माला आल्यानंतर देखील मी अज आहे आणि अव्यय आहे या बोधामध्येच मी असतो। म्हणून आपण ज्यांना सगुण परमात्मा असं म्हणतो त्यांच्या भोवतीच परमार्थाचे मळे फुलतात। संतांच्या किंवा सद्गुरूंच्या भोवतीच परमार्थाचे मळे फुलतात, बाकीच्या ठिकाणी जो परमार्थ आहे तो परमार्थ काय आहे हे मला कधी कळलेलं नाही। ती केवळ आमची श्रद्धा असते, ती श्रद्धा खरीही असेल, त्या श्रद्धेने कधीतरी आम्हाला संत भेटतील, सद्गुरू भेटतील, आणि संत आणि सद्गुरू भेटल्यानंतरच खरा परमार्थ सुरू होतो। समर्थांनी देखील सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असं सांगितलेलं आहे। या सगुणाचा आधार जरूर महत्वाचा आहे, पण या सगुण परमात्म्याचं म्हणजे सद्गुरूंचा देह म्हणजे परमधाम होऊ शकत नाही का असं विचारलेलं आहे। त्यांचं जीवन आहे तोपर्यंत आणि त्यांच्या बरोबर पॅरलली आपलं जीवन आहे तोपर्यंत ते खरंच परमधाम असतं, याच्यात काही शंका नाही। ज्ञानेश्वर महाराज देखील तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे हातीचे नी लीला कमळे पूजू तयाते दो वरी दोनी भुजा आलो घेऊनी अलिंगावया लागुनी तयाचे अंग चार भुजा ज्या मला आहेत त्या अशा संतांना अलिंगन देण्यासाठी आहेत असं स्वतः ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्ण बोलताहेत अशा पद्धतीने वर्णन करतात. तया संघाचे नि सुरवाडे मज विदे हा देह धरणे घडे किंबहुना तो आवडे निरूपम तयांचे आम्हा व्यसन आमूचे तो निज निधान किंबहुना समाधान तो मिळे तई असं भगवंत देखील मिळतात. पण तो मिळतो आणि तो गमावलाही जातो ही वस्तुस्थिती आहे. आपण धरू शकत नाही. ते गेल्यानंतर त्यांनी देह ठेवल्यानंतर असं म्हणायची वेळ येते की या ब्रह्म चैतन्या सारीखा नाही पाहिला आम्ही नाही पाहिला नाही देखिला पण ते देह देखील ठेवतात ही वस्तुस्थिती आहे. ते असतात तोपर्यंत ते परमधाम समजायला हरकत नाही पण त्यांचं म्हणणं मात्र तेवढ्यावरच थांबा असं नसतं. त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही ज्याला परमधाम समजता ते ज्या आतल्या निर्गुणाच्या बोधामुळं तो बोध तुम्ही देखील प्राप्त करून घेऊ शकता असं असल्यामुळं त्यांच्या सानिध्यामुळे तर आपण ध्यानाला बसायला शिकलो त्यांच्या योगामुळे तर आपण साधनेला लागलो नाहीतर आपण साधना काय करू. आणि तसंही पाहायचं झालं तर रोज साधनेमध्ये ठोस काहीही मिळत नसताना रोज मिळेल असं नाही. आपण त्यांना आवडतं म्हणून साधना करतो त्यांनी सांगितलेल्या बोधाप्रत पोचायचं आहे म्हणून साधना करतो असा कोणता उत्साह आहे कोणता जोम आहे कोणती प्रेरणा आहे की ज्यामुळं आपण रोज साधना करतो ते देखील त्यांच्या अस्तित्वाचीच किमया आहे. आणि दुसऱ्या बाजूनी आपल्याला माहीत नाही म्हणून त्या परमधामाविषयी आपल्याला जरा किचकट वाटत. ज्ञानेश्वर महाराज त्या निर्गुण परमात्म्याच्या प्राप्तीविषयी ते हाता आलिया तरी न वेचे भोगिताही न वचे वरी विटे ही ना असं म्हणतात. हे सुख जे आहे हे कोणत्याही सुखापेक्षा वरिष्ठ आहे. एवढंच नव्हे तर प्रसंगी सगुण परमात्मा म्हणजे सद्गुरु यांच्या बरोबर जो आनंद मिळतो त्या तोडीचा किंबहुना ते सद्गुरूच आपल्याला एका विवक्षित ठिकाणी भेटतात असा आनंद ध्यानात प्राप्त होतो. म्हणून ध्यानात प्राप्त होणारा आनंद आणि सगुण परमात्म्याच्या म्हणजे सद्गुरूंच्या सान्निध्यात असणारा आनंद याच्या श्रेणीमध्ये काही कमी नाही. कधी कधी असं होतं की सगुण परमात्म्याच्या म्हणजे सद्गुरूंच्या सान्निध्यात जो आनंद होतो तो प्रत्येक वेळेला ध्यानाच्या उंचीच्या तऱ्हेचा असा नसतो. कधी कधी त्यांच्या चालण्या बोलण्यामुळे आनंद होतो त्यांच्या रूपामुळे आनंद होतो त्यांच्या असण्यामुळे आनंद होतो. ते जे विषय मांडत असतात त्यामुळे आनंद होतो. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे. पण एक व्यक्ती म्हणून ते प्रत्येक वेळेला तुमच्याशी पारमार्थिक गोष्टीच करत असतील असं नाही. त्यांच्या सान्निध्यात जे बरं वाटणं असतं ते आपल्या देह मनबुद्धीच्या पातळीवर असण्याची शक्यता असते. देह मनबुद्धीच्या पातळीच्या पलीकडचं असं सुख त्यांच्या सान्निध्यात मिळतं मला त्याचा अनुभव आहे. पण सातत्याने तसा अनुभव मला नाही. कधी कधी मला बोलून ते केंद्राबद्दल बोलत असत, कधी कधी पुढच्या योजनांबद्दल बोलत असत, कधी कधी त्यांच्या सानिध्यात त्यांनी केलेले विनोद ऐकायला मजा वाटत असे. तयांचे बिसाट शब्द सुखे म्हणो जाता येती वेद, सदेह सच्चिदानंद का नोहावा तो, हे नेहमी त्यांच्या सानिध्यात वाटत असे. पण कधी कधी त्यांच्या सानिध्यात देहाच्या पातळीवर सुख होत असे, कधी कधी बुद्धीच्या आणि कधी कधी मनाच्या आणि कधी कधी ठराविक वेळेला देह मन बुद्धीच्याही पलीकडच्या पातळीवरच सुख त्यांच्या अस्तित्वात मिळत असे, त्यांच्या संगतीत मिळत असे, पण नेहमी नाही. ध्यानाचं जे सुख आहे ते सुख हे मात्र नेहमी देह मन बुद्धीच्या पातळीच्या सुखापेक्षा वरिष्ठ असं असं नेहमीच मिळत असतं. ध्यानामध्ये आपल्या स्वतःचं सुख आपल्याला प्राप्त होत असतं, आपण स्वतः सुखरूपच आहोत. एवढंच नव्हे तर आपण म्हणजे आपलं स्वरूप आणि आपले सद्गुरू म्हणजे देहाने सगुण रूपाने आपले सद्गुरू आणि त्यांचं स्वरूप हे एक आहेत हे ध्यानाच्या वेळेला समजतं. ध्यानाच्या वेळेला त्यांच्यापासून जो अविरत आनंद सर्वांना प्राप्त होत असतो त्याचं मूळ ठिकाण कुठं आहे हे ध्यानामुळे कळतं. ध्यानामुळे जर आपण त्या ठिकाणी पोहोचलो तर असं आपल्या लक्षात येतं की तिथून यांना ही पुरवठा होतो. ज्या सुखाने ते परिपूर्ण आहेत त्या सुखाचा पत्ता आपण आपल्या ध्यानामध्ये प्राप्त करतो. त्यामुळे रामकृष्ण सुद्धा आले आणि गेले, संत देखील येतात आणि जातात, पण जे परमधाम म्हणून आहे ते परमधाम हे संतांच्या जाण्यामुळे जात नाही, ते तुमच्यापाशी आहे म्हणून ते परम आहे. ते आमच्या ठिकाणी आहे, आमच्या अंतर्यामी आहे आणि आमचं देह मन बुद्धी च तंत्र जर बाजूला सारता आलं आम्हाला तर आम्ही तेच आहोत. असं असल्यामुळं सगुणाच्या आधाराने तिथं जाता येईल, पण सगुणाच्या आधाराने तिथं जाण्यासाठी देखील ध्यानाला बाजूला सारावं असं मात्र कोणी सांगणार नाही, कारण ते स्वतःच ध्यानाला बसणारे असतात. व्यास स्वतः ध्यानाला बसत असत, भगवान श्रीकृष्ण देखील ध्यानाला बसत असत, भागवतात वर्णन आहेत, प्रभू रामचंद्र देखील ध्यानाला बसत असत. कारण बाकीच्या वेळेला इंद्रियांनी आणि मनानेच व्यवहार करावा लागतो. आपल्या स्वरूपाशी एकरूपता ही गोष्ट ध्यानातच शक्य आहे. आचार्य देखील ध्यानाला बसत असत, ज्ञानेश्वर महाराज, समर्थ स्वरूपानंद, तुकाराम महाराज ध्यानाला बसत असत. ऊर्ध्व मुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेवोनिया छंद, घेवोनी आला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवी आला बोध, सहज मी आंधळागा निज निराकार पंथे. हा निराकार पंथ जरी असला तरी देखील कंटाळवाणा नाहीये. आणि ध्यानाची जी साधन आहे त्या ध्यानाच्या साधनेमध्ये ध्यानाची साधना करत असताना त्याच्या बरोबरीनी कर्म आणि भक्ती ही वर्जना येत, पण ध्यानाने मात्र तुम्ही अंतिम प्राप्तव्य आहे ते प्राप्त करू शकता. एवढंच नव्हे तर सगुणाच्या प्रेम भक्ती बद्दल आपण जे म्हणतो त्या सगुणावर आपलं असणारं प्रेम हे देह इंद्रियांचंच प्रेम असतं. सगुणावर एकत्वानी प्रेम आपण करू शकत नाही. आपलं जे सगुणाचं प्रेम असतं, सगुणावर आपण करत असलेलं प्रेम असतं, त्याला आपल्या अबोधाची झालर असते, त्याला आपल्या प्रकृतीच्या मर्यादांची झालर असते. त्याच्या सकट आपण कितीही सगुण, ते पुष्कळ सगुण आहे, ते परिपूर्ण आहे आणि भूलोकीचे ते देव आहेत, तरी देखील त्यांची जो पूजा करणारा आहे तो जेव्हा अपूर्ण असेल, तो जेव्हा स्वतःच्या प्रकृतीशी बांधलेला असेल, तो आपल्या प्रकृतीतूनच त्यांना पूजत असेल, तर ते पूजन हे अल्टिमेट असू शकत नाही, ते परम असू शकत नाही. म्हणून परमपूजन देखील सगुणाचं असू शकतं, पण चैतन्य महाप्रभूंनी केलेलं, रामकृष्णांनी केलेलं. रामकृष्ण कालीमातेच्या मस्तकावर अक्षता टाकत असत आणि स्वतःच्या डोक्यावर अक्षता टाकत असत. सगुणाशी देखील परम प्रेमाने बांधलं जाऊ शकतं, पण त्याचाही अंतिम परिणाम हा निर्गुणाचा बोध प्राप्त होण्यामध्येच होणार. त्यामुळं आपण सगुणाबद्दल ज्या प्रेमाच्या दृष्टीने पाहतो, तर त्या प्रेमाच्या दृष्टीमध्ये कितीही म्हटलं तरी थोडी कलुषितता ही राहणारच. मनाची, बुद्धीची, इंद्रिय भावांची ही कलुषितता राहणार, कारण आपण सर्व ठिकाणी आपलं मन घेऊनच जाणार, आपली बुद्धी घेऊनच जाणार, आपली प्रकृती घेऊनच जाणार. रामकृष्ण म्हणत असत की कलकत्त्यामध्ये पोट दुखतं, म्हणून कलकत्ता सोडला ज्याने आणि काशीला जाऊन राहिला तो पोट बरोबर घेऊनच जाणार, काशीमध्येही त्याचं पोट दुखणारच. असं असल्यामुळं तुमच्या समोर पूजनीय म्हणून परमात्मा सद्गुरू आहेत की नाही हा प्रश्न नाहीये, ते आहेतच, पण तुम्ही कसे आहात हा प्रश्न आहे. ध्यान हा स्वतःला ओलांडण्याचा मार्ग आहे, साधना हा स्वतःला ओलांडण्याचा मार्ग आहे. म्हणून साधनेने आणि स्वतःला ओलांडल्यानंतर, म्हणून प्रथम भक्ती अथवा ज्ञानपूर्व भक्ती असं त्या भक्तीला म्हटलं जातं. ही ज्ञानपूर्व भक्ती ही आहेच, जी आपण करतो ती करावीच. ज्ञानपूर्व भक्ती करता करता ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग खरी ज्ञानोत्तर भक्ती संभवते. ही ज्ञानोत्तर भक्ती इथं मात्र म्हटलेली आहे. सगुणाच्या प्रेम भक्तीचे वर्णन करणारे श्लोक हे ज्ञानोत्तर भक्तीचे श्लोक आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी जी भक्ती सांगितलेली आहे ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान होण्याच्या पूर्वी जी भक्ती असते ती भक्ती विभक्त राहूनच केली जाते. माहीत असतं साधकाला विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे, पण तो विभक्त असतो त्याला तो तरी काय करणार. असं करता करता साधनेनी, श्रवणानी, सद्गुरूंच्या संगतीनी, सद्गुरूंच्या कृपेनी त्याला बोध प्राप्त होतो, ज्ञान प्राप्त होतो. आणि त्या बोधानंतर, ज्ञानानंतर मात्र त्याच्या ठिकाणी जो प्रेमाचा उदय होतो तो विलक्षण असतो. म्हणून संत अशा प्रकारे रमले की बस. हा आत्ता अभंग जो लीनानी म्हटला, त्रिभंगी देहुडा ठाण मांडो निया माये, किती रमले असतील. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे. कल्पद्रुमा तळी वेणू वाज बितू आहे, ते रमून गेले की कल्पवृक्षाच्या तळाशी तीन ठिकाणी भंग पावलेलं शरीर, म्हणजे पहिले असे एक पाय दुसऱ्या पायाला आढी घालून उभे राहिलेले, हा पहिला भंग. दुसरं म्हणजे कंबर एका बाजूला आहे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला झुकून परत खांदे वेगळ्या बाजूला आहेत. असे त्रिभंगी देहुडा ठाण मांडो निया माये. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्णांचं सौंदर्य पाहिलं, त्यांच्या प्रेमाने ते भरून गेले. गोविंदू वो माये गोपाळू वो सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू वो माये. हा गोविंद गोपाळ, पण आत बाहेर स बाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदू. भक्ताला देखील परमानंदामध्ये आणि तो तर परमानंदामध्ये आहे असाच शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला अकळ, सगळं व्यापून राहिला. शून्य स्थावर जंगम, स्थावर जंगम म्हणजे दगड धोंडे पर्वत इत्यादी, स्थावर आमचे वाडे इत्यादी, जंगम आमची मालमत्ता, व्यक्ती. व्यक्ती जेव्हा शून्यतेच्या बोधात जाते तेव्हा ते शून्य, शून्य सिद्धांत बोधू कवणे सत्ते होय सिद्धू, तो सर्वांना व्यापून राहिला. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू सकळ, हा बाप रखुमा देवी वर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा विठ्ठल सगळं व्यापून राहिलेला. आता विठ्ठल ही एवढी मर्यादित कल्पना ज्ञानेश्वर महाराजांची राहिली नाही, तरी देखील विठ्ठलाबद्दल तेवढंच प्रेम राहिलं हे ज्ञान झाल्यानंतर शक्य आहे, ज्ञानाच्या आधी नाही. शुकदेवांना व्यासांनी जनकाकडं ज्ञान प्राप्तीसाठी म्हणून पाठवलं. शुक अत्यंत निसंग शुद्ध चरित तेजस्वी जनकांसमोर उभं राहिल्यानंतर त्यांनी कारण सांगितलं कशा करता आलो आणि कोणी पाठवलं, तेव्हा जनक म्हणाले की तू आलास तेव्हा काय पाहिलंस, तर म्हणाला की मी हलवायाची दुकानं पाहिली आणि साखरेचे अनेक पदार्थ पाहिले, मग पुढं काय पाहिलंस, मी साखरेचा रस्ता पाहिला, साखरेच्या पायऱ्या पाहिल्या, साखरेचा राजवाडा पाहिला, आणि काय पाहिलंस, तेव्हा ते म्हणाले की आता पाहतो आहे की एक साखरेचा पुतळा दुसऱ्या साखरेच्या पुतळ्यासमोर उभा आहे. जनक म्हणाले तुला ज्ञान झालंय तू जा, हेच ज्ञानाचं लक्षण आहे. ज्ञान हे केंद्रित एकदेशी अशी गोष्ट व्यापक करत, त्यामुळं सगुणाची आवश्यकता आहेच, पण त्यामुळं आपण ज्ञानाला प्राप्त व्हावं म्हणजे एकत्वाच्या बोधाला प्राप्त व्हावं अशी त्या सगुण परमात्म्याचीच इच्छा असते. आणि हे सगळं फार प्रेमाने त्यांच्या संगतीत होत, जेव्हा ते एक सांगतात तेव्हा दुसरं वर्ज करा असं सांगत नाहीत. एवढंच नव्हे तर भगवंत स्वतः सांगत नाहीत, भगवंतांची जी गीता आहे ती गीता त्यांचा ज्ञान विचार अधिक कर्म अधिक ध्यान अधिक श्रद्धा प्रेमादी उपासना निर्वैरता आणि सर्वांची सेवा अशा पद्धतीनेच त्यांचं ज्ञान विकसित होतं असं भगवंतांनी भगवद्गीते. आणि तो भक्त नाहीतर मग ध्यानयोगी तपस्वी कर्मी हे त्याच्यापेक्षा वेगळे किंवा खालचे प्रकार असं भगवंतांनी सांगितलं. त्यामुळं अव्यय निर्गुण परमात्मा हे परमधाम आहे, तर मग सगुण परमात्मा काय आहे, सगुण परमात्मा ही आपल्याला मिळालेली संधी आहे. ते परमधामाच्या बोधात गेलेले आहेत पण आपल्या पुरती ती आपल्याला मिळालेली या आयुष्यातली संधी आहे. ती आपल्याला खुणावते, ती आपल्याला सांगते की चल माझ्या पाठोपाठ ये, मी तुला घेऊन जायला तयार आहे. आणि ते त्यांचं दर्शन त्यांचं अस्तित्व मोठं सुखमय असतं, पण आपण त्यांचं दर्शन त्यांचं अस्तित्व हे आपल्या कक्षेतून जोपर्यंत पाहत राहू तोपर्यंत ते संपूर्ण समजणं कठीण आहे. ते भले परमधाम असतील तरी देखील आपल्याला आपल्या प्रकृतीला बाजूला सारायला लागेल, आपल्याला विचारांना कल्पनांना बाजूला सारावं लागेल, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने ते काय आहे ते देखील समजतं. आणि ते जेव्हा समजतं तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःविषयी देखील उलगडा होतो, आपण ही तेच आहोत असं आपल्या लक्षात येतं. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण डोळे मिटून शांत बसू. हरी 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 बोला. पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.